chinimandi.com podcast.
साऊथ आफ्रिकेमध्ये साखरेवर कर न वाढवल्याच्या निर्णयाचं स्वागत. साऊथ आफ्रिकेचे वित्तमंत्री टिटो मबोनी यांच्या सरकारकडून साखर कर वाढवला जात नसल्याच्या निर्णयाचं आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगानं स्वागत केलं आहे. देशात ऊस उत्पादकांची प्रातिनिधिक संस्था साऊथ आफ्रिका केन ग्रोवर्स असोसिएशननं म्हटलं आहे की वित्तमंत्र्यांनी यावर्षी अंदाजपत्रकाबाबत बोलताना साखर कर वाढवणार नसल्याचं सांगितलं. हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे. यामुळे साखर उद्योगावर अवलंबून असणाऱ्या लोकांना आपली आर्थिक स्थिती सुधारण्याची आशा वाटू लागली आहे. असोसिएशनचे चेअरमन रेक्स टाल्मेज यांनी सांगितलं की हेल्थ प्रमोशन लेवीला साखर कर असं म्हटलं जातं, जिनं साखर उद्योगाकडून आतापर्यंत 1.5 बिलियन वसूल केले आहेत. केवळ ऊस उत्पादक क्षेत्रामध्येच 9,000 लोकांना रोजगार सोडावा लागला. जर यावेळी देखील करात वाढ झाली असती तर देशातील ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या तोंडचा घास गेला असता. ते म्हणाले, केंद्र सरकारनं यावेळी हेल्दी लिव्हिंग अलायन्स सारख्या संस्थांच्या साखरेवर कर वाढवण्यासारख्या बेजबाबदार मागणीवर काही लक्ष दिलं नाही ही गोष्ट चांगली झाली. खरं तर आता असणारा करही जास्तच आहे, त्यामुळे साखर उद्योगांमधील रोजगाराच्या संधी मागं पडत आहेत. ते म्हणाले, साखर उद्योगाला पुन्हा एकदा आपल्या पायावर उभं करण्यासाठी आणि यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी साखरेवरचा कर पूर्णपणे माफ करावा.